जाते। कणे विण सोपटे, कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे वोस नगर। नातरी सरोवर अटले, रानी दुखिया दुखी भेटले, का वांझ फुली फुलले झाड जैसे। तैसे सकळ ते वैभव, अथवा कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे सावेव परी जीवची नाही। तैसे माझीये भक्ती विण, जळो ते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काई। पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली, तैसी पुण्य डावलूनी केली अभक्ताते। निंब निंबोळिया मोडोनी आला, तरी तो कावळियांसीची सुकाळू जाहला। तैसा भक्तिहीनू वाढिन्नला दोषाची लागी। का षड्रस खापरी वाढिले, वाढोनी चोहटा ठेविले, ते सुनियाचे उपेगा आले जियापरी। तैसे भक्तिहीनाचे जीणे, जो स्वप्नीही परी सुकृत नेणे, तेणे संसार दुःखासी भाणे वोगरिले। म्हणोनी कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही भावे, वरी देहाचेनी नावे पशुचेही लाभो। पाहेपा सावजे हातीरू धरिले, तेणे तया काकुळती माते स्मरले, की तयाचे पशुत्व वावो जाहले पावलिया माते।
संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। मागच्या वेळेला आपण अर्चन भक्ती पाहिली। अर्चन भक्तीच्या नंतर आज आपण वंदन भक्ती, नमन भक्ती पाहणार आहोत। पादसेवन भक्ती ही अंतरंग ध्यान सांगणारी अशी स्थिती आहे, भक्ती आहे। त्याचं वर्णन समर्थांनी त्या पद्धतीने केलेलं आहे। अंतरंगामध्ये संपूर्णपणे शरण जाऊन गुरुपदिष्ट मार्गाने परमात्म्याशी, सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूपता साधणं हे पादसेवन भक्तीचं वैशिष्ट्य असं समर्थांनी वर्णन करून सांगितलं। पाद म्हणजे पाय, पण स्थूल पाय याच्याऐवजी सद्गुरू तत्व ज्या अधिष्ठानावर आहे त्या पायासंबंधी समर्थ सांगतात। तर अर्चन भक्ती ही ज्या साधकांनी आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी अशा प्रकारे अंतरंग एकत रूपता साधली असा साधक आपल्या देहाला भक्तीचं कसं वळण लावतो या संबंधी सांगते। अर्चन भक्ती शिवाय म्हणजे देहाला देखील भक्तीचं वळण लावल्याखेरीज केवळ पादसेवन भक्ती किंवा सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूपता किंवा ध्यान या गोष्टी व्यवहारामध्ये न टिकणाऱ्या अशा राहतात। कारण व्यवहारामध्ये आपल्या इंद्रियांना देखील भक्तीचं वळण लागणं आवश्यक आहे। शिवाय जेवढा वेळ आपण पूजा करू तितक्या वेळामध्ये तरी ध्यानाने जी अंतरंग एकरूपता साधलेली असते त्या एकरूपतेच्या जवळपास जाण्याची अशी शक्यता असते. एखाद्याच्या जीवनामध्ये पूजा नाही याचा अर्थ सगळा जीवनाचा भाग व्यवहार व्यापेल. म्हणून व्यवहारामध्ये देखील संपूर्ण व्यवहार करायच्या ऐवजी पूजेकरता काही वेळ जर बाजूला काढला तर तेवढा वेळ परमार्थ कारणी लागला असा त्याचा अर्थ होईल. ती अर्चन भक्ती आपण मागच्या वेळेला पाहिली. जर पूजन करायचंच असेल तर शास्त्रोक्त करावं. पूजनामुळे व्यवहारामध्ये किंचित पाखंड जे राहू शकतं ते पाखंड दूर होतं. केवळ ध्यान करणारा मनुष्य आणि पूजा न करणारा मनुष्य लवेल कोणापुढे नमेल असंही व्हावं. तो ध्यानानी एकरूपता देखील साधतो पण त्यावेळेला देहभाव गेलेला असतो. पण ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये परत देहभाव माघारी आपल्यापाशी येतो तेव्हा आपल्या देहाला पूजनाची देवापुढे नम्र होण्याची अशी सवय लागणं गरजेचं आहे. ही गोष्ट अर्चन भक्तीमुळे साध्य होते. त्यामुळे किंचित पाखंड MH 12L 28 11 MAT आहे. तसंच MH 12 DW 43 16 एक MAT आहे आणि एक कायनेटिक होंडा आहे. नीट पार्क केलेले नाहीयेत. कोणाच्या तरी कदाचित आपण फाटका समोर अशी पार्क केली असेल की त्यांना गाडी काढता येत नसेल. काहीतरी अडचणीचं पार्किंग तुम्ही केलेलं आहे. ज्यांच्या या गाड्या आहेत MH 12L 28 11 ही MAT आणि MH 12 DW 43 16 कायनेटिक होंडा, त्यांनी कृपया खाली जाऊन आपली गाडी योग्य तऱ्हेने पार्क करून यावं. देह मन बुद्धीला शिस्त लागणं पूजेची ही अशा करता आवश्यक गोष्ट आहे की त्यामुळं केवळ वैचारिकता राहत नाही जीवनामध्ये. कोरडी वैचारिकता फार घातक. कोरड्या अंगाने आम्ही परमार्थी म्हणणं फार घातक. असं राहतं की केवळ तत्व आणि ध्यान याच्या खेरीज कोणतीही गोष्ट आपण जाणत नसल्याचं ते लक्षण राहतं आणि तेवढं पुरेसं नाहीये. ते तत्वज्ञान अंगी मुरवल्याची खूण म्हणून खरंच अतिशय आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर अर्चन पूजन ही आहे. मागच्या वेळेला मी सांगितलं की आपल्या घरामध्ये परंपरेने चालत आलेले देव असतात आणि त्या देवाची कोणीतरी एखादी व्यक्ती पूजा करते घरातली, पण सर्वांनी पूजा करावी. अशा वेळेला सर्वांनी घरातल्या देवाची तर पूजा करता येत नाही. एक व्यक्ती पूजा करते तर आपल्यासाठी एखादा फोटो तरी असावा. देव्हाऱ्यात ठेवलेला नसला तर आपल्या कप्प्यात ठेवलेला, बाजूला ठेवलेला, की त्या फोटोची तरी भक्तिभावानी आपण पूजा करतो आहोत. 5 मिनिटं लागतात. पूजा करत असताना, प्रतिमेची पूजा करत असताना ज्यांची आपण पूजा करतो त्यांचं वर्तन पाहणं हे घडायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराजांची पूजा जर केली तर ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र डोळ्यासमोर येतं. रामचंद्रांची पूजा केली तर रामचंद्रांचं जीवनचरित्र डोळ्यासमोर येतं आणि पूजा केली जाते. यावं असंही मी म्हणेन. समर्थ तर म्हणतात की पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा. प्रतिमा पूजन घेतात आणि आपल्या अंतर्यामी तो परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव पूजा करताना ठेवत असताना आपल्या ठिकाणी देखील आपला अंतरात्मा देखील परमात्मा स्वरूप आहे अशा प्रकारचा भाव दृढ पूजेनी होऊ शकतो. आणि जर असं होईल तर ध्यानासारखा अंतरंग एकांत पूजेच्या वेळेला देखील थोडा वेळ का होईना साधकाला प्राप्त होतो. मात्र अभ्यास करायला पाहिजे. पूजेचा जितका सराव होईल तितकी पूजेमध्ये गोडी वाटायला सुरुवात होईल. या अर्चन भक्तीच्या पाठोपाठ वंदन भक्ती किंवा नमन भक्ती अशी सांगितलेली आहे. अर्चन ही गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी जिथं प्रतिमा ठेवलेली आहे तिथं करण्याची गोष्ट आहे, तर वंदन भक्ती ही तीच नम्र होण्याची देहाला लावलेली सवय सर्व ठिकाणी वापरण्याची गोष्ट निर्माण झाली. वंदनाचं स्वरूप देखील बाह्यच आहे. पादसेवनासारखं अंतरंग स्वरूप वंदनाचं नाही. ध्यानासारखं स्वरूप कशाचंच नाही. बसून केलेल्या उपासनेसारखं स्वरूप कशाचंच नाही. तरी देखील जसं अर्चन हे बाह्य देहाला वळण लावण्यासाठी गरजेची गोष्ट आहे तसं वंदन देखील तशीच गोष्ट आहे. आता वंदनाची गोष्ट फक्त देवांपुरती मर्यादित नाही राहिली. अर्चन ही देवापुरती मर्यादित राहिलेली गोष्ट होती. तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या देवापुरती, देवळात असलेल्या देवापुरती, तुमचं सद्गुरूंचं स्थान जिथं आहे पावसला आहे, पावसला जाऊन करण्यासारखी तिथं ते आहेत ना प्रकार, समृद्ध पूजा वगैरे. अशा प्रकारे तिथं जाऊन आमच्या पूजेचा वार आहे म्हणून पावसला गेला आणि पूजा करून आला, ही अर्चन भक्ती झाली. पण वंदन भक्ती ही वंदन भक्ती एका स्थानाची अपेक्षा करत नाही. म्हणून वंदन भक्ती ही अर्चन भक्तीतूनच उदयाला आलेली, पण अजून व्यापक अशी समजायला पाहिजे. समर्थ म्हणतात सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. देवाला तर नमस्कार करायचाच आहे, पण मग संतांना नमस्कार करणं, साधूंना नमस्कार करणं आणि त्याच्याही पुढे जाऊन सज्जनांना नमस्कार करणं हे करत जावं. नाहीतर वाकीन तर देवापुढं, माझं जे आराध्य दैवत शिव आहे त्यालाच नमस्कार करीन आणि बाकीच्यांपुढं प्रश्न येत नाही. ती गोष्ट तर मोडावी. अर्चन भक्तीमध्ये हा देव थोर, हा देव नीच अशा प्रकारचा भाव न धरता, हा माझा हा नाही तितका माझा असा भाव न धरता अर्चन भक्ती करावी आणि त्याच्याही मग पुढे जाऊन देवांना जे वंदन करायचं तेच वंदन संतांना करायला सुरुवात करावी, साधूंना करायला सुरुवात करावी आणि मग साधू संत यांच्या बरोबरीने सज्जनांना देखील वंदन करायला सुरुवात करावी. ज्याच्या आत अंतरी सद्भाव आहे तो सज्जन. कधी कधी सज्जन हा शब्द थेट संतांना देखील वापरला जातो, पण जे संतही नाहीत साधूही नाहीत असे कितीतरी उत्तम लोक त्यांना देखील नमस्कार करत जावा. नाहीतर परत एक मर्यादा येते की करीन तर मग संतांनाच करीन, साधूंनाच करीन, तर वंदन हे व्यापक व्हायला लागलं. वंदन भक्तीमध्ये सज्जनांना देखील नमस्कार करावा असं समर्थ म्हणायला लागले. सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. आणि सगळ्यांना अशा प्रकारे नमस्कार करत असताना पुढे त्यातून सर्वत्रच नमस्कार करण्याचा भाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परमात्मा पाहून सर्वत्र नमस्कार करण्याची आपण शक्यता आहे. नमस्कार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यापेक्षा ज्याला नमस्कार करायचा ती व्यक्ती थोर आहे असं गृहीत आहे आणि म्हणून नमस्कार केला जातो. देवालाही म्हणूनच नमस्कार केला जातो, त्याच न्यायाने संतांना साधूंना नमस्कार केला जातो आणि मग विशेष गुण सज्जनांच्या ठिकाणी दिसतात म्हणून सज्जनांपर्यंत हा नमस्कार व्यापक व्हायला लागतो. समर्थ असं म्हणतात की साष्टांग नमस्काराचा अधिकार प्रतिमांना आहे, विष्णू शिव आदी प्रतिमांना, सर्व देवांना तसंच सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घालावा असं सांगितलंय. सर्व देहांनी नमस्कार घालावा, सर्व देह पृथ्वीवर ठेवून नमस्कार घालावा, संपूर्ण भावानी शरणागत होऊन नमस्कार घालावा. आणि साष्टांग नमनाखेरीज अन्य जो नमनाचा प्रकार आहे तो नमनाचा प्रकार बाकी सर्वत्र वापरावा. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की ज्या सत्पात्र व्यक्ती आहेत, योग्य व्यक्ती आहेत नमस्कारासाठी म्हणून, त्यांना आदरणीय आहेत त्यांना नुसतं नमन करावं, साष्टांगच नमस्कार करायला पाहिजे असं नाही. ते म्हणतात नमन करावं. तसंच भक्त आहेत, केवळ स्वामीजींकडे जाणार आहे एवढं पुरे, नमस्कार करावा. त्याची साधना किती आहे, कमी आहे, अधिक आहे, नुकताच यायला लागलेला आहे, फार पूर्वीपासून येतो, नका पाहू. परमार्थामध्ये देखील कधीकधी अहंतेनी सिनियर ज्युनियर भाव निर्माण होऊ शकतो. हा नंतर आलेला, आम्ही आधीपासून आलेले, नंतर आधीपासून काही नाही. नमस्कार करावा, जो भक्त आहे त्या भक्ताला नमस्कार करावा. भक्ताला नमस्कार केल्यामुळे तो ज्या तऱ्हेने भक्ती करतो त्या भावाचा आदर राखला जातो आणि त्यामुळे त्याच्यासारखा भाव आपल्या ठिकाणी देखील यावा अशी वृत्ती निर्माण होते. जो ज्ञानी आहे त्याला नमस्कार करावा, अगदी शब्द ज्ञानी जरी असला तरी नमस्कार करावा, पंडित असला नमस्कार करावा, शास्त्री असला नमस्कार करावा. कारण तेवढ्या नमस्कार जो आहे तो नमस्कार व्यक्तीला देखील आहे आणि त्याच्या ज्ञानाला देखील आहे, त्याच्या शास्त्राच्या अभ्यासाला देखील आहे. स्वामीजींनी एकदा स्वरूपानंदांना पत्र पाठवून विचारलेलं होतं की ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर लोक मला नमस्कार करतात, मला हा शब्द नव्हता, लोक नमस्कार करतात तर मी काय करावं. तेव्हा स्वरूपानंदांनी त्यांना पत्र लिहून असं कळवलेलं होतं की हा नमस्कार ग्रंथाला असतो, ज्ञानेश्वरी सांगितली जाते त्यामुळं त्या ग्रंथाला तो नमस्कार असतो, तरी देखील हे सगळे नमस्कार मोठ्या नम्रतेने घ्यावेत आणि मग नंतर आपल्या सद्गुरूंकडे पाठवून द्यावेत असं पत्र पाठवून स्वरूपानंदांनी स्वामीजींना कळवलेलं होतं. ज्ञानाला नमस्कार असतो, तसंच तपस्वी भेटले तर त्यांना नमस्कार करावा. या तपांनी यांना काय मिळत असेल, खरंच दिशाभूल आहे या तपामध्ये की नाहीये, यांना मर्म समजले की समजलं नाहीये, अशा वैचारिक भानगडीत पडू नये. तो तपस्वी आहे, तो ज्ञानी आहे, तो भक्त आहे, कशा प्रकारचा भक्त आहे ते नका पाहू. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एक फार चांगली पद्धत आहे, दोघंही परस्परांना लोटांगण जातात, पायावर डोकं ठेवतात, कारण ते पाहण्याचा अधिकार तुला नाहीये की हा काय प्रतीचा भक्त आहे, ते भगवंत बघून घेतील. तू त्याला नमस्कार कर असं नमन भक्ती सांगते. मग समर्थ असं म्हणतात की जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना नमस्कार करावा. या शास्त्रज्ञांमध्ये नमस्कार ही नम्रता सुचवणारी गोष्ट असल्यामुळं जे शास्त्राचे अभ्यासक आहेत सगळ्याच शास्त्रांचे अभ्यासक नमस्कार करायला काही हरकत नाही. तुमच्या समोर जर जयंत नारळीकर आले तर नमस्कार करा, मी करीन. तो त्यांच्या शास्त्राला ज्ञानाला असलेला नमस्कार आहे. ते काय म्हणतात अंधश्रद्धेबद्दल आणि बाकीच्या याच्याबद्दल काही पाहू नका. नमस्कार करणं किंवा नम्रता राखणं हा गुण आपल्याला संपादायचा आहे. त्याचा तुम्ही ज्याला नमस्कार करता त्याच्याशी काही संबंध नाही. त्याच्यापुढे समर्थ म्हणतात पंडित पुराणिक याज्ञिक वैदिक त्यांना नमस्कार करावा. तुमच्या घरी जे गुरुजी येतात भक्तिभावाने नमस्कार करा. जे वैदिक आहेत त्यांनाही भक्तिभावाने नमस्कार करा असं समर्थ म्हणतात. एवढंच नाही तर ज्यांच्या ठिकाणी विशेष गुण आहेत अशा गुणी माणसाला नमस्कार करा. जो खूप प्रेमळ आहे, जो खूप शांत आहे, प्रत्येक वेळेला अशी व्यक्ती परमार्थीच असेल असं नाही. प्रकृतिगत गुण असतात. कोणी कोणी खरंच खूप प्रेमळ असतो, कोणी कोणी खरंच खूप निर्मत्सरी असतो, अनहंकारी असतो, गोड बोलणारा असतो, निष्कपट असतो. परमार्थ करणारी व्यक्ती देखील त्याला मोठ्या कष्टांनी हे गुण कमवायला लागतात. पण कोणाकोणामध्ये प्रकृतिगतच हे गुण आढळतात. अशा व्यक्ती जर परमार्थ करतील तर त्यांची जास्त प्रगती होते. पण तुम्ही पाहू नका हे परमार्थ करतात परमार्थ करत नाहीत. त्यांच्या ठिकाणी जे गुण आहेत त्या गुणापोटी त्यांना नमस्कार करा असं समर्थ सांगतात. या नमस्कारामुळे काय घडतं? नमस्कारामुळे लीनता येते असं समर्थ म्हणतात. आपण नमस्कार करणारा जो असतो तो लीन होऊनच नमस्कार करतो. आणि दुसरं म्हणजे नमस्काराच्या वेळेला लीनता असणं ही आवश्यक गोष्ट आहे. लीन नसलेल्या व्यक्तीचा नमस्कार म्हणजे प्रसंग निभावण्यापुरती केलेली कृती अशी असते. जेमतेम हल्ली तर तरुण मुलं नमस्कार म्हणजे गुडघ्यापर्यंतच हात लावतात, पावलापर्यंत जातच नाहीत. ते मोठ्या माणसांना लग्न समारंभात वगैरे असं दिसतं की नमस्कार करा म्हणून सांगितलं तर गुडघ्यापर्यंतच जेमतेम हात नेतात. हे प्रसंग निभावण्यापुरतं आपलं मोठ्या माणसांनी सांगितलं नमस्कार करा म्हणून करायचा. याच्यात लीनता असेलच असं नाही. नमस्कार म्हणजे किती लीन भावानी व्हायला पाहिजे. आता इथं तो फोटो नाहीये. सत्यसाई निलयमध्ये एक गुरु नानकांचा फोटो होता. तर तो फोटो स्वामीजी नेहमी दाखवत असत की तो फोटो पहा नानकजींचा कसे नमस्कार करतायत. चेहऱ्यावर अति शांत प्रसन्न आणि किंचित हास्य भाव आहे, पूर्ण नम्रता आहे, डोळे मिटलेले आहेत आणि नमस्कार आहे. तसा नमस्कार स्वामीजी म्हणाले मी कुठं पाहिला नाही, असा अगदी केलेला. असा नमस्कार नानकजी जेव्हा समोरच्या व्यक्तीला करत असतील तेव्हा त्या व्यक्तीचं काय होत असेल तुम्ही कल्पना करा. असा नमस्कार ज्या व्यक्तीला केला जातो जो करतो तो तर खूपच लीन नम्र होऊन नमस्कार करत असतो. तो पाहत नसतो की समोरची व्यक्ती स्त्री आहे, पुरुष आहे, विद्वान आहे अथवा अडाणी आहे असं पाहत नसतो. नमस्कार करणारा मनुष्य तो परमात्मा पाहून नमस्कार करत असतो. आणि ज्याला नमस्कार केला जातो अशी व्यक्ती त्याला आपल्या स्वतःसंबंधी माहिती असते ना, आपण कोण आहोत, कसे आहोत. आणि असा नमस्कार जेव्हा केला जातो अशा व्यक्तीला, सामान्य व्यक्तीला, तेव्हा ती किती नम्र होत असते. म्हणून उभयपक्षी लीनता घडते. नमस्काराचं वैशिष्ट्य असं की नमस्कारांनी उभयपक्षी लीनता घडते. नमस्कारांनी विकल्प दूर होतात, आपल्या अंतर्यामी काही विकल्प असतात, विकल्प ही आपल्या आतली गोष्ट असते, दुसऱ्याला त्याची माहिती नसते, पण नमस्काराने विकल्प दूर होतात, आपल्या आत जे असतं ना तर तेच दुसऱ्याच्या आत जातं, आपल्या आत असतं या करता दुसऱ्याच्या आत जातं। तुम्ही ज्याचं शत्रुत्व करता तो कालांतराने तुमचं शत्रुत्व करतोच, कारण तो भाव त्याला समजतो, तुम्ही न सांगता समजतो। तुम्ही ज्याचा मच्छर करता अशी व्यक्ती कालांतराने तुमच्यापासून दूर जातेच। तुम्ही तो दर्शवलेला नाहीये कधी, तरी देखील ती दूर जाते। तुम्ही ज्याच्याशी सख्य करता अशी व्यक्ती कालांतराने तुमच्याशी जवळ येते। मनाने सख्य करून बघा, हळूहळू जवळीक होते, कारण प्रत्यक्ष घडणारी घटना, तुमचं देह आणि तुमचं मन हे इतके एकमेकांपासून वेगळे नाहीयेत। मन हा देहाचा सर्वात सूक्ष्म भाग आहे, सूक्ष्मतर भाग आहे, आणि देह हा मनाचा सर्वात स्थूल भाग आहे। एकाच घटनेच्या दोन गोष्टी आहेत त्या, त्यामुळे जर अंतरंगी एक गोष्ट असेल तर इंद्रियांवरती दिसतेच, कुंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव, तैसे आचार गौरव सुकुलीनाचे, असं म्हटलेलं आहे। कुंभाची जी लवलव आहे, लुसलुशीत कोवळा कोंभ असेल, त्यावरून जमिनीचा पोत कळतो, जमिनीचं मार्दव कळतं, तसं आचार गौरवावरून अंतरंग कळतं। बाहेर जर नमस्कार असेल तर आत अंतरंगामध्ये कशा प्रकारची मनोवृत्ती आहे ते समजतं। हे एकमेकांपासून निराळे नाहीयेत। मध्ये मी कुठेतरी गेलो तो त्या भगिनी माल म्हणत होत्या की आमचे वडील नास्तिक आहेत बर का, आणि मी जे करते ते वडिलांना अजिबात पसंत नाहीये, आणि त्यांची बुद्धी पालटावी असंही मला वाटतं। अशा प्रकारे त्या मला फोनवर मधून अधून सांगत असतात। एका लग्न समारंभाला नेमके त्यांचे वडील, त्यांची आई असे सगळे होते, मी त्या लग्नाला गेलेलो होतो, तर त्यांनी माझे आई वडील आलेत, अगदी आवडीनी प्रेमाने सांगितलं की आता स्वामीजींची आणि त्यांची भेट होईल वडिलांची, आणि त्या त्यांना घेऊन आल्या तिथं अगदी हाताल धरून वडिलांना आईला, आणि मला प्रथम नमस्कार केला, आणि मग सांगितलं की ही माझी आई, हे माझे वडील। आईने नमस्कार केला आणि आई बाजूला झाल्यावर मला आपलं सहज दिसलं की आई त्यांना सांगत होती की नमस्कार करा असं, तर ते असं म्हणत होते की ठीक आहे ठीक आहे, आणि ते दोघेही बाजूला गेले। त्या बिचाऱ्या त्यांना काही करता येत नव्हतं, आता त्या काय करणार, वडील त्यांचे आले आणि ठीक आहे म्हणून बाजूला गेले। आतला भाव नमस्कारामुळे कळतो, बाहेरच्या कृतीमुळे आतला भाव समजायला मदत होते। मग मी नंतर थोड्या वेळाने सगळी माझ्या अवतीभोवतीची गर्दी कमी झाल्यावर ते लांब बसले ते, तर त्यांच्या जवळ जाऊन बसलो, त्यांचे हात हातात घेऊन त्यांच्याशी बोललो, आणि जाताना मी त्यांना नमस्कार केला, तर म्हणाले अरे अरे नमस्कारामुळे विकल्प दूर होतात। तेच गृहस्थ मी जेव्हा 2 दिवस राहून निघालो तेव्हा येऊन मला नमस्कार करून गेले। नमस्कारामुळे हे सगळं घडतं। नमस्कारामुळे विकल्प दूर होतात। नमस्कार मोठ्या लोकांच्या ठिकाणी नमस्कार कसा भरून राहिलेला असतो ते स्वामीजींकडे मी पाहिलेलं आहे। आपण नमस्कार केल्यानंतर स्वामीजी हात जोडायचे आणि मग आशीर्वाद द्यायचे, असं करायचे। आम्ही खेड राजगुरुनगरला एका वाड्यात राहत होतो, आपटे वकिलांचा वाडा होता। त्या वाड्यामध्ये सकाळीच एकदा 10 दरम्यान आमचं दार ठोठवलं का दारं बंद नसायचीच, फक्त कडी वाजवली आणि ते गृहस्थ आत आले. आमचे दादा कोर्टात नोकरीला होते, जाण्याच्या गडबडीत होते, तर एकदम कोण आलं म्हणून तर ते म्हणाले की माझं नाव बाळ, मी बाळ आपटे, दादांचा मुलगा असं म्हणाले. आणि मग हो का आपण काय करता, तर मी वकील आहे, प्रॅक्टिस करतो, हायकोर्टात मी प्रॅक्टिस करतो म्हणाले. दादा म्हणाले बसा, एक 5 मिनिटं बसले आणि म्हणाले की मी आता कोर्टात जातो. मग ते आत आले, आमच्या आईला त्यांनी नाव सांगितलं, आजी बसली ती, तिलाही नाव सांगितलं, नमस्कार केला, मी दादांचा मुलगा. माई असं म्हणाल्या, म्हणजे आईला माई म्हणायचे, की शेजारी नवीन बिराड आले, जा बघून ये, म्हणून मी आलो. नंतर असं कळलं की ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून तेव्हा काम करत होते. नंतर ते महाराष्ट्र राज्याचे अटॉर्नी जनरल झाले आणि आता ते भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. हा गुण मुळात असायला लागतो असं मला तुम्हाला सांगायचंय. अशा प्रकारचा जर गुण असेल तर लीनता असते आणि ती लीनता दुसऱ्यावर देखील काम करते, विकल्प दूर करते. नमस्कारामुळे सख्य घडतं. समर्थ असं म्हणतात की नमस्कारामुळे मोडली जडती समाधाने. एकमेकांचं तुटलेलं असतं तर ते देखील जोडून जातं आणि समाधान देखील प्राप्त होतं. पुढे समर्थ म्हणतात की नमनानी मनच उरत नाही, म्हणजे मनाचे दुर्गुण नमन केल्यामुळे नाहीसे होतात. न मन या शब्दामध्येच मन नसणं असा अर्थ आहे. आणि न मन घडण्याची शक्यता नमनामुळे होते. नमन करत राहिल्यामुळे सगळे विकल्प दूर होऊन अखेर पक्षी मनाचंही न मन अमन असं होऊ शकतं. समर्थ असं म्हणतात की नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता घडे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव वोळे साधकावरी. नमस्कार केल्यावर कृपा उचंबळते, कारण नमस्कार हा प्रेमाचा भाग आहे, आदर दर्शवण्याचा, प्रेम दर्शवण्याचा असा भाव आहे. आपल्याकडे नमस्कार करणारी व्यक्ती संपूर्णपणाने नीचत्व घेत असते, तरच नमस्कार शक्य आहे. जो विनम्र असतो तोच ज्ञानाचा अधिकारी होतो. त्यामुळे नमस्कारावरून देखील अधिकार समजतो. जर खूप भक्तिभावानी नमस्कार केला गेला तर स्वामीजी कसे कुरवाळायचे याचा अनुभव आहे. आणि एखाद्या वेळेला मनाचे भाव सारखे नसतात. एखाद्या वेळेला तितक्या भक्तिभावानी नमस्कार केला गेला नाही तर त्यांचा कसा नुसता कोरडा हात, आपल्याला कोरडा वाटणारा असा हात डोक्यावर असायचा तेही समजायचं. आणि जर कधीतरी क्वचित एखाद्या वेळेला, माझं तसं झालेलं आहे म्हणून सांगतो, की अहंकार आलेला असेल तर आपण नमस्कार करून गेलो तर त्यांचं लक्षच नसायचं, ते आपल्याकडे पाहायचे देखील नाहीत असं व्हायचं. आणि जेव्हा जेव्हा नमस्कार अतिलीनतेनी नम्रतेनी पूर्ण आदरभावानी असा केला गेला तेव्हा तेव्हा ते नुसते कुरवाळायचे नाही, जवळ ओढून घ्यायचे असं देखील अनुभवाला आलेलं आहे. नमस्कार जेव्हा केला जातो त्या क्षणाला भावाची आर्द्रता इतकी टोकाला गेलेली असते की आता पर्जन्यवृष्टी होणारच. अशा वेळेला सद्गुरूंची कृपा जशीच्या तशी ग्रहण होते. केवळ नमस्कारामुळे देखील कृपा ग्रहण होते. केवळ नमस्कार करत असताना मनाचं अमन होतं, उन्मन होतं. अनेक वेळेला मी त्याचा अनुभव घेतला, विशेष करून गुरुपौर्णिमेच्या वेळेला किंवा काही काही वेळेला स्वामीजींना इतक्या भक्तिभावाने नमस्कार केला जात असे की केवळ त्या नमस्कारामुळे नमस्कार करतानाच ध्यान लागून जायचं। शेवटी त्यांना सांगायला लागायचं की याला कोणीतरी धरून जरा बाजूला नेऊन बसवा। नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे। सद्गुरूंची प्रसन्नता, प्रबळ प्रसन्नता निर्माण होते। नमस्कारे गुरुदेव बोळे साधकांवरी, गुरुदेव कृपा करतात नमस्कारामुळे। पतिताचे नमस्कारामुळे पावन होतात। नमस्कारांनी जन्म मरण दुरावतं। ज्या क्षणी नमस्कार तसा घडतो आणि ज्या क्षणी देहबुद्धी नमस्कार करणाऱ्याला सोडून जाते त्या क्षणी तो देहातीत होतो। जन्म मरणाची वार्ता, जन्म मरणाची आठवण देहबुद्धी गेल्यामुळे नाहीशी होते। या क्षणाला देह पडला तरी चालेल असं वाटतं। त्या दिवशी ज्या दिवशी कृष्णचरित्र आणि श्रीकृष्ण मथुरेला गेले गोकुळ सोडून आणि अभिजितनी श्रीकृष्णचंद्र ने मथुरा से गोकुल को जाई बो छोड दियो, त्या दिवशी विशेष करून मला असं आठवतं की प्रवचन झाल्यानंतर मी नमस्कार केला ज्ञानेश्वर महाराजांच्या इथं वळून आणि मला असं वाटलं की आता या क्षणाला सगळं संपलं तरी चालेल। जीवन संपलं तरी देखील चालेल। आणि काही क्षण असा भाव झाला की खरंच देह गेला। आपण कृष्ण चरणांशी एकरूप झालो, समरस झालो। नमस्कारामुळे हे घडू शकतं। नमस्कारामुळे सद्बुद्धी निर्माण होते असंही समर्थ म्हणतात। सद्गुरूंना केलेला नमस्कार हा शिष्याचा अहंकार झडझडून घालवतो। माझ्यापेक्षा तुम्ही आदरणीय आहात असं नमस्काराची कृती दर्शवते। मी नाही तर तुम्ही महत्वाचे आहात, तुम्हाला प्राधान्य आहे। मी नव्हे तर तू प्रधान आहेस। म्हणून तू वंदनीय आहेस, तू श्रेष्ठ आहेस, मी नाही। माझ्यापेक्षा विचारात घेण्यासारखा तू आहेस हे नमस्कारामुळे होतं। त्यामुळं आता तुम्हाला जे आवडेल ते करीन। तुम्हाला जसं आवडेल तसा होईन। तुम्हाला जसं हवं असेल तसं माझ्याबाबत घडो, अशा प्रकारचा भाव नमस्कारामुळे निर्माण होतो। नमस्कारामुळे भगवंताचं दुर्लभ प्रेम लाभतं, सद्गुरूंचं दुर्लभ प्रेम लाभतं केवळ नमस्कारामुळे। नमस्कारामुळे त्यांना समजायला लागतं की हे पात्र ज्ञान टिकवण्यासाठी योग्य आहे अथवा नाही। का या भांड्यामधून ज्ञान निष्ठून जाईल हे नमस्कारामुळे कळतं। समर्थ असं म्हणतात की निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी। अहंकाराचा किंचितही शेष न राहता जो नमस्कार केला जातो त्यामुळं सद्गुरूंशी सद्गुरूंच्या स्वरूपाशी देह नम्र असतानाच एकरूपता देखील घडते. सत् भावना निर्माण होते म्हणजे आपण सत् स्वरूप आहोत, अविनाशी आहोत अशी भावना निर्माण होते. नमस्कारामुळे अशा प्रकारे सद्गुरूंची कृपा प्राप्त होते. नमस्कारामुळे सद्गुरूंच्या व्यापक अशा स्वरूपाशी परमात्म्याशी जुळून घेतलं जातं. कारण नमस्कारामुळे देहभाव नाहीसा होतो, त्यामुळं व्यापकाशी जुळून घेण्याचं एक सामर्थ्य जे जीव गमावून बसलेला होता ते सामर्थ्य प्राप्त होतं. कारण सगळा झगडा आपल्या अहंतेशी असतो, देहाहंतेशी असतो. नमस्काराचं कठीण पण हे अहंकारामुळेच अहंकारामध्येच आहे, बाकी कुठेही नमस्काराचं कठीण पण नाही. समर्थ असं म्हणतात की नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री. अर्चनाच्या वेळेला उपकरण सामग्री लागते, नमस्काराच्या वेळेला काहीच लागत नाही. भक्तिभावाने हात जोडायचे आणि डोकं चरणांवर, मस्तक चरणांवर ठेवायचं, याच्याखेरीज नमस्कारात काहीच लागत नाही. नमस्कारास कष्टावे न लगे काही, नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री. नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षपे कासया शिणावे. अहंकाराचा कठीणपणा जर ओलांडला गेला तर खरी मजा येते. तर केवळ सद्गुरूंच्या ठिकाणी मोठेपणा पाहणारा साधक हा अन्य ठिकाणी असणारा मोठेपणा देखील पाहायला शिकतो. समर्थ असं म्हणतात की जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान, या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. जिथं जिथं गुण दिसतील त्या गुणांपुढे नम्र व्हावं, त्यामुळे ते गुण आपल्या अंगी यायला सुरुवात होते. आणि ते सद्गुरूंचे गुण आहेत, सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं समजावं, अंशात्मक का होईना. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. संपूर्ण दत्तात्रेय नाहीयेत, पण दत्तात्रेयांचं निज रूप तिथं आहे अंशात्मक, म्हणून नमस्कार करावा. आणि मग संपूर्ण दत्तात्रय, संपूर्ण सद्गुरू हा कोणता प्रकार आहे? हा भावनेचा, मनाचा, बोधाचा असाच भाग आहे. पण ते जोपर्यंत दिसत नाहीत तोपर्यंत अंशात्मक जरी दिसलं तरी नमस्कार करावा असं समर्थ म्हणतात. शेवटी समर्थ असं म्हणतात की साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. साधक अतिशय भक्तिभावाने नमस्कार घालतो, तेव्हा तो आपल्या स्वतःच्या परमार्थाची चिंता सोडून देतो. भक्तिभावामध्येच ती गोष्ट आली. आता त्याची चिंता साधू घ्यायला सुरुवात करतात. आणि मग साधू काय करत असतील? तर सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे, जिथून आले तिथं मूळ स्वरूपापाशी. अतिशय सुगम पंथानी नमस्कार करणाऱ्या लीन झालेल्या, नम्रतेनी सादर झालेल्या अशा व्यक्तीला, साधकाला ते आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन जातात. उद्दालक महामुनींनी हेच पाहिलं की त्यांचा मुलगा श्वेतकेतू गुरुगृही जाऊन शिकून आलेला होता आणि त्यांनी पाहिलं की याची चाल मोठी बदललेली आहे, छाती पुढे आहे, डोळ्यावर जाणतेपणाचं पूर्ण लक्षण आहे, विद्या जाणल्यामुळं ज्यांनी जाणलेलं नाही त्यांच्याविषयीची तुच्छता पुरेपूर त्याच्या ठिकाणी आहे, म्हणून विद्याभ्यास पूर्ण करून आलेल्या आपल्या मुलाला उद्दालक महामुनींनी विचारलं की ज्ञानाने नम्र होण्याच्या ऐवजी तुझ्या ठिकाणी तर ताठा आलेला दिसतो, अशा भावाने त्यांनी विचारलं की तुला तो अंतिम आदेश मिळालेला दिसत नाहीये, सगळं ज्ञान जरी तू शिकलास तरी, की जे जाणलं असता सर्व जाणल्यासारखं होतं, जे पाहिलं असता सगळं पाहिल्यासारखं होतं, जे भोगलं असता सगळं भोगल्यासारखं होतं। तेव्हा तो असं म्हणाला की ज्या अर्थी मला सद्गुरूंनी सांगितलं नाही त्या अर्थी त्यांना ते माहीत नसावं, ते त्यांना आवडलं नाही, तू पात्र नशील म्हणून तुला ते सांगितलं नाही, तुझ्या ठिकाणी त्यांना पात्रता अरे दिसली नसेल, तू जर पात्र असतास तर त्यांनी सांगितलं असतं। तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि तो त्यांना शरण गेला, म्हणाला की आता तुम्ही मला सांगा। तेव्हा उद्दालक मुनींनी सांगायला सुरुवात केली की यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात् वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम, तस सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम तत्त्वमसी श्वेतकेतो इति, तेच तू आहेस अरे। पण हे हा उपदेश घेण्यासाठी एक नम्रतेची पातळी पाहिजे, एक वंदनाची पातळी पाहिजे, ती पातळी आली नाही तर सद्गुरु सांगणार तरी कसे। ती पातळी जेव्हा त्याच्यापाशी आली तेव्हा उद्दालक महामुनींनी मग सद्गुरु होऊन आपल्या मुलाला म्हणजे शिष्याला श्वेतकेतूला उपदेश केला की तेच तू आहेस। त्याला ते समजलं नाही, त्यांनी 5-6 वेळेला विचारलं, भूय एव मा भगवान विज्ञापयितुम, भगवंतांनी मला परत एकदा सांगावं, मला नीट समजलेलं नाहीये असं तो म्हणायला लागला। अशा वेळेला अशा परिस्थितीत 5-6 वेळेला वेगवेगळ्या प्रकारांनी उद्दालक महामुनींनी त्याला तो उपदेश केला आणि तो उपदेश त्याच्या नंतर पचनी पडला। सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे, अत्यंत सुगम अशा सोप्या अशा पंथानी ज्या ठिकाणाहून तो आला त्या ठिकाणाहून परमात्म्यापासून तो आला परमात्म्यापर्यंत ते घेऊन जातात, अशी ही नमन भक्ती आहे। पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं त्याचं वर्णन आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीमध्ये, पण मूळ संकल्पना आपण आधी समजून घेतो आहोत। आता दास्य ही जी संकल्पना आहे, पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे चार प्रकार आधी आपण संकल्पनांच्या अंगाने पाहतो आहोत आणि मग नंतर ज्ञानेश्वरीमध्ये याच्या संबंधी जे जे आलं ते सगळं आपण पाहणार आहोत। या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्या जीवनामध्ये श्रीमंती देणाऱ्या, भावनिक श्रीमंती देणाऱ्या अशा गोष्टी आहेत, आपण त्या अंगीकारू। काही काही वेळेला मी वाचलं तर एका पाश्चात्य माणसानी तिबेटमध्ये जाऊन परमार्थ विद्या शिकण्याचं ठरवलं, त्यांनी पत्र पाठवलं आपल्या घरी तर सांगितलं की 6 महिने झाले मला अजून त्यांनी नमस्काराच्या पुढचा अभ्यासच सांगितला नाहीये। जे जे दिसेल त्याला देहानी मनानी केवळ नमस्कारच करायचा, पुढचं पुढे बघू, आता तू एवढा तर अभ्यास कर असं सांगितलेलं आहे, असं त्यांनी पत्र लिहून कळवलेलं आहे की अजून दुसरा अभ्यास सांगायला मला ते तयारच नाहीयेत, किती दिवस हा अभ्यास सांगणार आहेत कोण जाणे, मी आत्ता फक्त दिसेल त्याला नमस्कार करणं एवढी एकच साधना करतो आहे. म्हणून साधनेबद्दल जागरूक आणि नमस्काराबद्दल मात्र बेसावध असणाऱ्या अशा सर्व परमार्थ्यांनी लक्षात घेण्याची ही गोष्ट आहे की नमस्कार ही किती महत्वाची गोष्ट साधकाच्या जीवनामध्ये आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम.